तर बाबासाहेबांना पाच पुत्र झाली. पहिला मुलगा झाला त्याचं नाव होतं यशवंत, दुसरा मुलगा झाला त्याचं नाव होतं रमेश, तिसरी मुलगी झाली तिचं नाव होतं इंदुबाई, चौथा मुलगा झाला गंगाधर आणि पाचवा मुलगा झाला होता राजरत्न. परंतु बाबासाहेबांचा एकच मुलगा जगला तो म्हणजे यशवंत आणि बाकीचे चार मुलं बाबासाहेबांची काळ्यानं हिरावून घेतली. त्या मातेच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील याचा विचार करा. अरे तुमच्या आमच्यासाठी पोटची चार गोळे सुद्धा त्यांनी भूक मार सहन करून कुर्बान केली. ज्या वेळेस रमेशचं निधन झालं बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला होते, तिसरी मुलगी इंदुबाईचं निधन झालं तेव्हाही बाबासाहेब परदेशात होते, आणि पाचवा मुलगा बाबासाहेबांचा राजरत्न त्याचं निधन झालं तेव्हा बाबासाहेब मुंबईला होते, चौथा मुलगा बाबासाहेबांचा गंगाधर आजारी पडला त्यावेळेस बाबासाहेब लंडनला होते. लंडनला असताना गंगाधर इकडे आजारी पडला. रमा मातेनं बाबासाहेबांना कळवलं नाही, कारण दीन दलितांचं न सुटणारं गणित सोडवण्यात बाबासाहेब व्यस्त होते. अरे त्यांना व्यत्यय होऊ नये म्हणून. पण अखेर एक दिवस उजाडला, बाळ गंगाधराचंही निधन झालं. रमा मातेला बाळ फाटल्यासारखं झालं. रमा माता ओकसा बोकसी रडू लागल्या आणि बाबासाहेबांना बाळ गंगाधराच्या मृत्यूची बातमी पत्राद्वारे कळू लागल्या. कशा प्रकारे सदर गीतात ऐका. अशा पाटक्या लुगड्यामध्ये रमा माता रडत बसल्या, पण तेवढ्यात त्यांना आठवण झाली की एकदा शाहू महाराजांनी साहेबांचा सत्कार केला होता आणि त्यांना दरीचा फेटा बहाल केला होता. तो दरीचा फेटा रमा मातेने एका पेटीमध्ये जडून ठेवला होता. आठवण होताच रमा माता धाडकन उठल्या, पेटी उघडली आणि तो दरीचा फेटा बाहेर काढला. माझ्या बांधवांनो, माय मावळ्यांनो, अरे आयुष्यभर रमा मातेनं पाटक लुगड 17 ठिगळं जोडलेलं लुगड वापरलं, पण त्या पाटक लुगड्याच्या त्यागामुळं आज माझ्या माय मावळ्या 5-5, 10-10 हजाराच्या साड्या वापरतात. तो दरीचा फेटा नेटून रमा माता बाबासाहेबांच्या सभेत दाखल झाल्या. सभेच्या मागच्या बाजूला शेवटी रमा माता कोपऱ्यात बसून कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून बाबासाहेबांचं भाषण ऐकत होत्या. बाबासाहेब भाषण देत होते, पण तेवढ्यात बाबासाहेब भाषण देता देता ढसा ढसा रडू लागले. लोकांना वाटलं साहेबांचं आमच्यावर किती प्रेम आहे, साहेब आमच्यासाठी रडू लागले. परंतु माझ्या बांधवांनो, कदाचित बाबासाहेब त्यावेळेस तुमच्या आमच्यासाठी रडले नव्हते तर बाबासाहेबांचं रमा मातेवर लक्ष गेलं होतं. बाबासाहेबांनी पाहिलं माझ्या रामूला लुगड नाही म्हणून, अरे मला दिलेला फेटा नेसून माझी रामू आली. बाबासाहेब म्हटले, माझ्या दीन बांधवांनो, अरे मी तुमच्यासाठी एवढं काही करतो, मी तुम्हाला एवढं काही देतो, माझी रमा तुमच्यासाठी एवढं काही करते, एवढा त्याग करते, तुम्हाला एवढं काही देते, पण तुमची सेवा करता करता माझ्या रामूला मी एक साधं लुगडं देऊ शकत नाही याची खंत बाबा.